दीर्घायुषी कसे व्हाल, भाग 23। तुमचं काम तुमचं आयुष्य घटवतं का? आजकाल मुलानं शाळेत पाऊल ठेवलं नाही तेच पालक त्याच्या करिअरच्या बाबतीत विचार करायला लागतात। तुम्ही जेव्हा नोकरी करायला लागता तेव्हा तुमच्या दिवसातला खूप मोठा भाग कामात जातो। दर आठवड्याला आपण कामासाठी साधारण 40 तास देतो। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे 40 तास तुमचं आयुष्य किमान 2 वर्षांनी कमी करू शकतं। तुम्ही कधी असा विचार केलाय का की तुम्ही तुमच्या
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू।